आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो दिता। राज्य सरकार गोयकारा खातीर 10 ते 15 लाख रुपयान तालुका पावण्यार 2 बेडरूम आशिल्ले राबिते घर ह्या 2 वर्सान उपलब्ध करतले। ताका लागून येवजण तयार करपाचे काम सरकारान हातान घेतला आनी येवजणेचो कच्चो मसुदो तयार आसा अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या। पणजे दूरदर्शनाच्या हॅलो गोयकार कार्यावळींत ते उलयताले। बायलांच्या सुरक्षिते खातीर थारावीक मार्गार आनी शाळा महाविद्यालयां सुटपाच्या वेळार बसीन पिंक फोर्सचे पुलीस तैनात करतले अशे एका प्रश्नाक जाप दितना तांणी सांगले। 50 लाख रुपयांची घरां लोकांक परवडना आनी जागे घेवन घर बांदप हे सपन थारला, देखून येवजण हाडपाचो विचार सरकार करता अशें तांणी मुखार म्हळे। राज्यान हिंसक कुत्रे हाडचे न्हय आनी आसा त्या कुत्र्यांची नोंद करून ताची पुराय जापसालदारकी मालकांची आसतली हे विशींचे प्राथमिक परिपत्रक जारी केला आनी ताचे विशीं कायदो करतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले। पोस्टमास्टर जनरल गोंय विभागान 30 सप्टेंबराक सकाळी 11 वरांचेर पणजीच्या पोस्टमास्टर जनरल कार्यालयान 59व्या प्रादेशिक पावण्यावेल्या टपाल न्यायालयाचे आयोजन केला। ज्या केसींचो 6 सप्तका भितर निवाडो जावना तांचो विचार डाक अदालतान जातलो। पोस्ट स्पीड पोस्ट काउंटर सेवा बचत बँको आनी मनी ऑर्डर हांचे संबंधी कागाळींचो विचार जातलो। कागाळीन ज्या अधिकाऱ्यांक मूळ कागाळ धाडल्या ताची तारीख नाव आनी पद वा हेर तपशील आसपाक जाय। इच्छूक गिरायकांनी टपाल सेवा संबंधी आपल्यो कागाळी खऱ्या प्रतीन सहायक संचालक टपाल सेवा 1 पोस्टमास्टर जनरल गोवा प्रदेश पणजे हांगा धाडूंक शकतात। कागाळी दाखल करपाची निमाणी तारीख 19 सप्टेंबर आसा। गोंयची नामनेची भाशातज्ञ प्राध्यापक आनी साहित्य अकादमी पुरस्कार फावो जाल्ली लेखिका सर्गेस्त डॉ माधवी सरदेसाय हांच्या उगडासान परिक्रमा नॉलेज टर्मिनसाच्या वतीन दर वर्सा दिवपी युवा शिक्षक पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात। 25,000 रुपया रोख मानपत्र आनी मानचिन्ह अशे या पुरस्काराचे स्वरूप आसा। या पुरस्कारा खातीर अर्जदारांची पिराय 40 वर्सां मेरेन आसपाक जाय। मात गरज पडल्या निवड समिती वयाची अट सदळ करतली। अर्जदार खंयच्याय विशयाचो शिक्षक आसूं येता। नियमीत शिक्षका बरोबरच वरांक लेक्चर तत्वाचेर कंत्राती पद्धतीचे शिक्षक लेगीत या पुरस्कारा खातीर आपलो अर्ज धाडपाक शकता। 15 जानेर 2025 म्हणसर अर्ज धाडचे अशें कळीत केला। 9वेच्या विद्यार्थ्यांक नोव्हेंबर म्हयन्यात शिक्षण मंडळाची परिक्षा दिवची पडटली। आता मेरेन 10वी आनी 12वीच्या विद्यार्थ्यां खातीरूच शिक्षण मंडळाची परिक्षा आसताली। अनुच्यान 9वेच्या परिक्षा घेवपाचे अशे नव्या शिक्षण धोरणांतल्या तरतुदी प्रमाण गोंय राज्य माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान शिक्षण खात्याक सांगला। मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेटये हांणी दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्यो परिक्षा प्रत्येक विद्यालयान नोव्हेंबर म्हयन्यात घेतले। फक्त प्रश्नपत्रिका मंडळा कडल्यान धाडटले। 18 व 19 नोव्हेंबराक परिक्षा आसूं येता। परिक्षा मंडळान नियुक्त केल्ले शिक्षक या विद्यालयान वचून प्रश्नपत्रिकेचे वितरण करतले आनी विद्यालय पावण्यारूच तपासणी जातली। या पद्दतीक लागून पुराय राज्यभरांतल्या 9वेच्या विद्यार्थ्यांक 21 तरेची प्रश्नपत्रिका आसतली। गोंयची दर्यादेग सुरक्षित दवरपी राज्य नियुक्त जीवरक्षक संस्था दृष्टी मरीन गणेश विसर्जना खातीर सज्ज आसा। बाप्पाच्या भाविकांनी विसर्जन सुवाळो सुरक्षितपणान मनोवचो हे खातीर वट्ट 57 भौशीक विसर्जन स्थळांचेर जीवरक्षक बंदोबस्त दवरतले। राज्यांतल्या दर्यादेगांचेर आनी विसर्जन थळांचेर गणेश विसर्जना खातीर व्हड गर्दी आसता तेन्ना गणेश विसर्जनाक उदकान देंवप्यांची सुरक्षा म्हत्वाची आसता हे नदरेमुखार दवरून सुरक्षा यंत्रणान आंखणी केल्या। इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्यो।